श्रीराम श्री समर्थांचा मनोबोध 148वा श्लोक पाहणार आहोत. निराकार आधार ब्रह्मादिकांचा, जया सांगता शिणली वेदवाचा, विवेके तदाकार होऊ निराहे, मना संत आनंत शोधू निपाहे. काय म्हणतात समर्थ? निराकार, निर्गुण निराकार जे परमात्म्याचं स्वरूप आहे तो ब्रह्मादिकांचा आधार आहे. ब्रह्मा विष्णू महेश हे जे देव आपण मानतो ते आले कुठून? त्या निर्गुण निराकारातून ते सगुण रूपात आले. त्यामुळे या सगुण रूपाला आधार जर कशाचा असेल तर त्या निर्गुण निराकाराचा आहे. जसं आपण व्यवहारात ते बघू, देह जसा धरला तर देहाचा सगळा व्यापार चाललेला आहे, त्याला आधार काय आहे? आत असलेल्या आत्म्याचा. त्या आत्म्याच्या आधारावर, त्या चैतन्याच्या आधारावर हे सगळे देहाचे व्यापार चाललेत. तसे ह्या सगळ्या विश्वाचा व्यापार जो चाललेला आहे तो निराकार निर्गुण असा जो परमात्मा आहे त्याच्या आधारावर चाललेला आहे. ब्रह्म काहीच करत नाही, करीतही नाही आणि करवीतही नाही, ते नुसतंच आहे. पण करण्याचं काम जे आहे ते परमात्मा आणि परमेश्वर यांच्याकडे काम आहे, ते सगळं काम करतात. म्हणून हा निराकार आधार ब्रह्मादिकांचा, जया सांगता शिणली वेदवाचा, अशा त्या निर्गुण निराकार आधारभूत असलेल्या परमात्म्याचं वर्णन करायला जर सांगितलं तर त्या ठिकाणी वेदवाणी देखील शिणून गेली आहे. ती म्हणते नाही वर्णन करतायत, असं आहे का तसं आहे का, नाही हो असं नाही तसं नाही तसं नाही, न इति न इति असं म्हणतं, असं नाही आहे तसं, मग कसं आहे सांगता येत नाही. मग नाही म्हणा आहे, नाही म्हणता येत नाही, ते आहे आहेच, फक्त ते कसं आहे असं जर म्हणलात तर त्याचं वर्णन करायला काय, रूपाचं वर्णन करणार, त्याचा रंग कसा आहे म्हणणार, त्याची लक्षणं काही सांगणार, नाही सांगता येत. ते विलक्षण आहे, सदसद विलक्षण, अनिर्वचनीय, एकमेवा द्वितीय, एकच एक आहे, त्याला दुसरं काही नाही आहे. असं सगळं वर्णन आपल्याला वेगळ्या पद्धतीनं करावं लागतं, पण ते अमुकच आहे असं वर्णन करता येत नाही, कारण वेदवाणी जिथं शिणली तिथं आपण काय सांगणार. मग आता काय करायला पाहिजे? कारण तुम्ही तर शोधून पहा म्हणताय, त्याचा नाद सोडून द्या असं म्हणत नाही. नसेल तर नसेल बाबा, आपल्याला काय करायचं आहे असं नाही आहे. आपल्याला जर आनंद हवा असेल, सुख हवं असेल, शाश्वत पाहिजे असेल, आनंद सुख शांती, तर त्याचा शोध घेतला पाहिजे. मी कोण आहे हे आपल्याला कळलं पाहिजे, आणि मी तोच आहे या सोहमबोधावर आलो पाहिजे. मग त्यासाठी करायचं काय? विवेके, पुन्हा विवेक शब्द आला, विवेक करा. विवेक, वैराग्य, भाव हे काही काही शब्द पुन्हा पुन्हा येतात आपल्याला. विवेक करा आणि काय करा? तदाकार होऊन राहे, त्याच्याशी मिळून जा. पण एका ठिकाणी समर्थच म्हणतात, तदाकार हे वृत्ती नाही स्वभाव आहे. तदाकार होण्याची वृत्ती आपली नाही आहे, त्याच्याशी मिळून जाण्याची नाही आहे. कारण त्याच्याशी मिळून जाताना आपलं सगळं सोडावं लागतं, पूर्ण शरणागत व्हावं लागतं. अहम वाचा चित्त अंग देऊन या शरण रिग म्हटलं आहे, तसं सगळे जावं लागतं. आणि आपण तर अहम सोडायला तयार नाही आहोत, मग असं असेल तर तदाकार कसे होणार? म्हणूनच त्याच्या दारात जाताना, त्या स्वरूपाशी मिळून जाताना ह्या सगळ्या उपाधी बाहेर ठेवल्या पाहिजेत. मी कुणी आहे, माझं काही आहे, संपलं सगळं, मी माझं सगळं संपलं. मी कोणी नाही, माझं काही नाही, मला काही नको, हे वाक्य पाठ करत राहिलं पाहिजे. कोणी नाही मी, असं कसं, मी आमकाम काय, मी असा आहे, मी श्रेष्ठ आहे, मोठा आहे वगैरे वगैरे, इतका शिकलेला आहे, इतका श्रीमंत आहे. तो साधा मी असलेला त्याला उपाधीकडे चिकटवल्या सगळ्या, अडकला. हे सगळं घ्यायला पाहिजे. म्हणून विवेके तदाकार होऊन राहे, ज्याच्यात मिळून जायचं आहे त्याचे जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म माझ्यात जर आले तर मी मिळून जाईन. दगड पाण्यात मिळेल का? नाही मिळणार, कारण पाण्याचं जे गुणधर्म आहे ते दगडात नाहीत, त्यामुळे तो पाण्याशी मिळू शकत नाही. तसं जीव जोपर्यंत सच्चित आनंद होत नाही तोपर्यंत त्या सच्चिद आनंद स्वरूपाशी तो मिळून जाऊ शकत नाही. मग काय करायला पाहिजे? ते स्वरूप आपल्याला प्राप्त करून घ्यायला पाहिजे. त्यासाठी काय करायचं? त्याच्यासाठी साधना सांगितलं आहे, विशेषतः भक्तिमार्ग सांगितलेला आहे. त्याला जोड योगाची, ज्ञानाची, कर्माची द्यायची आहे. भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मानव, असं समर्थाने दासबोधाच्या सुरुवातीलाच म्हटलं आहे. मानवाचा देव जर व्हायला हवा असेल, देवरूप होऊ सारे, असं नुसतं म्हणून देवरूप होणार नाही. आपण देवाचे जे गुण आहेत ते माणसाने आपल्यात आणले पाहिजेत. ते जर आणले तर त्याच्याशी मिळून जाता येईल. म्हणून विवेक आहे तदाकार होऊ निराहे, तो जसा सच्चिदानंद आहे मी सच्चिदानंद आहे, असं झालं आपोआपच मिळून जातो. त्याला मुद्दाम काही प्रक्रिया करावी लागत नाही वेगळी. म्हणून विवेक आहे तदाकार होऊ निराहे, मना संत अनंत शोधून पाहे. जय जय रघुवीर समर्थ.